ऐका आणि लक्ष असू द्या. महाराष्ट्रातील नवयुगीन नवजवान नवशक्ती युवक युवतींनो, आपलं आगमन 21व्या शतकाकडे होत आहे. सुखी समृद्ध जीवन जगण्यासाठी शपथ आपण घेऊ. एडसला आपण या देशातून पळवून लावू. एक पत्नी विचाराचा आवाज काढा, या एडसला जिवंत गाडा. मनोज भडकवाड करणे आले श्रुत, देशात शिरले एडसचे भूत. अर्थात एड्समुळे कुंकू पुसले. सादर करीत आहेत MN भडकवाड सुर्डीकर आणि पार्टी. VM भडकवाड लिखित एड्समुळे कुंकू पुसले. तर मग ऐकूया. सद्गुरुला धरून हाता, आता नमन त्या सरस्वती माता. नमिली सरस्वती माता, देशाचा तूच त्रता गणेशा, देशाचा तूच त्रता, देशाचा तूच त्रता गणेशा, देशाचा तूच त्रता. गणराया तुम्ही लोचन उघडावा, रोगराईला पळवून लावा. रजनीपुरे गुण गाता गणेशा, देशाचा तू चित्रता. रजनीपुरे गुण गाता गणेशा, देशाचा तू चित्रता. संकटाला घालियाळा, तूच माझी माई पिता, तूच माझी माई पिता, देशाचा तूच त्रता गणेशा, देशाचा तूच त्रता, देशाचा तूच त्रता गणेशा, देशाचा तूच त्रता. कवी मनोज गाई गीती, गाई गीती. तूच करता करविता गणेशा, देशाचा तूच त्रता, देशाचा तूच त्रता गणेशा, देशाचा तूच त्रता. आपल्या समोर गणेशाला स्तुती करून या असणाऱ्या एड्सची मी सुरुवात करत आहे. कारण का एड्स हा रोग फार भयानक आहे. या देशामध्ये इतका तो वाढत चाललेला आहे की माप नाही. कित्येक तरी जीव रोज त्या मृत्यूच्या जबड्यामध्ये जखडले जातात. तर अज्ञान जनतेला हे समजून यावं याच्यासाठी मी आपल्या समोर आजची सेवा घेतलेली आहे. ऐकावीरनो सावध होऊन देशाची एकता, एड्समुळे जाती जीव नाही कोणी तारिता, नाही कोणी तारिता जीवाला, नाही कोणी तारिता, नाही कोणी तारिता जीवाला, नाही कोणी तारिता. या ठिकाणी सावध व्हायला पाहिजे. हा, एड्समुळे अनेक जीव विनाकारण मृत्यूच्या जबड्यामध्ये सापडले जातात. तर या ठिकाणी जीवनाची राख रांगोळी होते ते कशा प्रकारे.
नका पडू दाधाणू विषयाच्या बळी, त्याने होते सुखी जीवनाची राख रांगोळी, राख रांगोळी होते ग बाई, राख रांगोळी, राख रांगोळी होते ग बाई, राख रांगोळी,
विषयाच्या बळी पडू नये. या विषयामुळं फार वाईट होत आहे, अनेक लयाला लागली आहे. त्या ग्रंथामध्ये वाचून पहा. या सुखी जीवनाची राख रांगोळी होते. तर मंडळी, या ठिकाणी माझं एक महत्वाचं सांगणं आहे.
सौभाग्यवती लक्ष्मी असता दारी, सौभाग्यवती लक्ष्मी असता घरी, सौभाग्यवती लक्ष्मी असता घरी, का जाता तुम्ही वेशेच्या द्वारी, वेशेच्या द्वारी ग बाई बाई, वेशेच्या द्वारी, वेशेच्या द्वारी ग बाई बाई.
सौभाग्यवती लक्ष्मी घरामध्ये असताना आपण वेगळा पाऊल टाकण्याची काय गरज आहे? हा, त्यांचा तो धंदा आहे, त्यांचं दुकान आहे, त्या ठिकाणी जाण्याची काय गरज आहे आपली? एका ठिकाणी घडलेली घटना आहे. 12-13 वर्षाचा मुलगा होता, शाळेमध्ये अगदी एक नंबर नव्हता तो. आणि त्या शाळेमध्ये त्याला काही कारणास्तव पारितोषिक मिळालं होतं, सुवर्णाचं पदक मिळालं होतं. आणि त्याने ते असणारं पदक घेतलेलं आहे. आणि तो वेशेच्या गल्लीच्या दिशेने पोचला. त्यावेळेला त्या वेशेला ती पथक दाखवलं, ती म्हणते, बाबा तुझं वय छोटं आहे, हा त्या तरी काही विचारवंत नसतात का? आपण कशाला त्या ठिकाणी जावं? हा त्या काय बोलवून, पत्र पाठवून बोलवून घेतात का? काय गरज आहे तिकडे जाण्याची? त्यावेळेला ती म्हणते, बाळा तुझं आई वडील कुठं आहे, तुझा पत्ता काय? ती सुवर्ण पदक व तो मुलगा आई वडिलाच्या घरी नेऊन पोचवला. कारण का त्याचं जीवन नाजूक होतं, तो विद्यार्थी होता, पुढं महान काही त्याला करायचं होतं, म्हणून तिनं पोचवलं. काय जाण्याची गरज आहे? त्यावेळेला मोलाचा नरदेह आहे, आपण वाया घालवू नये, त्या दिशेला जाऊ नये.
नरजन्म मोलाचा नका वाया घालवू, एडसरूपी काळाला आपण पळवून लावू, पळवून लावू देशातून, पळवून लावू, पळवून लावू देशातून, पळवून लावू.
काय वाया घालवायची काय गरज आहे? अनेक अनेक पुण्यान हा नरदेह प्राप्त झालेला आहे. कितीतरी पातक लक्ष 84 होऊन फिरावे लागते, नंतर मानवाचा वारा लागतो. ते हे करण्यासाठी नाही, बरंच काही करायचंय आपल्याला. हा, अहो रोगराई काय करते? आपण जर व्यवस्थित या जगतामध्ये राहिलं, व्यवस्थित वागलं, तर रोग कशाला होतील? या देशातून हे रोग आणि भयानक असणारे हे रोग पळवून लावला पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी सांगत आहे.
कळकळीचे माझी विनंती वीरानू ऐका, एड्समुळे जीवनाला जबर आहे धोका, जबर आहे धोका वीरानू, जबर आहे धोका, जबर आहे धोका वीरानू, जबर आहे धोका,
जबर आहे धोका वीरानू, जबर आहे धोका, जबर आहे धोका वीरानू, जबर आहे धोका.
माझी कळकळीची विनंती आहे. काय मी सर्व पूर्णपणे सामुग्री आपल्याला पुरवणार आहे का? नाहीये. हा, पण माझी विनंती आहे, या एड्समुळं जीविताला फार धोका आहे. कारण का हा रोगच कुठं नीट होऊ शकत नाही, कुठे याची सोयच नाही की हा रोग कुठं नीट होईल म्हणून. लस उपचार वगैरे काहीच नाही, प्रतिबंध हाच आधार आहे. म्हणून या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य कसं,
माय पित्याच्या कष्टाची ठेवा तुम्ही जाण, नका होऊ नादान, आता व्हा सावधान, व्हावे सावधान वीरान, व्हावे सावधान, व्हावे सावधान वीरान, व्हावे सावधान,
व्हावे सावधान वीरान, व्हावे सावधान, व्हावे सावधान.
जास्त काय सांगू, त्या आई वडिलाच्या कर्तृत्वाची तरी जाण ठेवा. त्यांनी आपल्यासाठी काय केलं असेल? त्या मातेनं 18 धारा पाजल्या असतील, डोळ्यांनी रात्र उजडली असेल, त्या छोट्याशा बालकाला हाताचा पाळणा केला असेल, मग तिनं वायपट जीवन जाण्यासाठी हा त्रास घेतला का? नाहीये. सावध व्हायला पाहिजे, वेडपण करू नका, नादान होऊ नका, सावधान झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी सांगतो, अनेक सावध झाले ते कोण?
स्वामी रामदास सावध झाले. सुख कार्तिक हे तरले निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताईने जनमार्गी लाविले. जनमार्गी लाविले ग बाई बाई जनमार्गी लाविले. जनमार्गी लाविले ग बाई बाई जनमार्गी लाविले. मंडळी अनेक व्यक्ती सावध झालेले आहेत. ग्रंथ गुवाई देतात, ग्रंथ सांगत आहेत, असत्य म्हणता कामा नये. स्वामी रामदास तरले, सावध झाले. सुख कार्तिक हे पण तरले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई यांनी विषयाचा गंध अंगाला लावून घेतला नाही. हा तशीच व्यक्ती आज या जगतामध्ये आहे. लताताई मंगेशकर हा यांनी स्वतःला अगदी विषयाचा गंध अंगाला लावून घेतला नाही असं राहिलं पाहिजे. असो थोडक्यात मी या ठिकाणी सांगत आहे. तर ही वासना फार मोठी वाईट आहे. तिच्यामुळं काय होतंय आपण ऐकूया.
वासनेने मोठा चाळा केला, सीतेसाठी रावण मेला. इंद्र पडली भगे चंद्र काळा झाला, नारदाचा गर्व गेला. साठ पोर झाली त्याला बाई बाई, साठ पोर झाली त्याला. साठ पोर झाली त्याला बाई बाई, साठ पोर झाली त्याला.
वासनेमुळं सीतेच्या पायात विनाकारण रावण मेला. तो एकटाच मेला नाही. काय सांगायचं मंडळी, 80,000 बायका होत्या, कितीतरी मुलं होती, नातू पंतू होते, सगळ्यांचा नैनाट झाला केवळ त्या वासनेमुळं. वासना फार वाईट आहे. इंद्र या वासनेमुळेच त्याला भगे पडली. चंद्र काळा झाला, सूर्याप्रमाण चंद्र होता, आता काळा झालाय तो. नारदाचा गर्व गेला आणि 60 मुलाला जन्म द्यावा लागला. ते वर्षात येणारे वत्सर, ते 60 वत्सर त्या नारदाचे आहेत, लक्षात असू द्या. अशा अवस्थेत माझी कळकळीची विनंती आहे सर्वांना. आता मंडळी, एड्स म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो ते आपल्याला पाहायचं आहे. एड्स या शब्दाचा अर्थ मी आपल्या समोर सादर करत आहे. ए म्हणजे एक्वायर्ड, म्हणजे प्राप्त झालेला. डी म्हणजे डिफिशियन्सी, म्हणजे कमतरता. आय म्हणजे इम्युनो, प्रतिकार शक्ती. एस म्हणजे सिंड्रोम, लक्षणाचा समूह. आणि याला मिळूनच म्हणतात एड्स. एड्स म्हणजे प्रतिकार शक्तीचा ऱ्हास, म्हणजेच कमतरता. तर मंडळी, HIV ही कीटाणू फार वाईट आहेत. हा याचा संसर्ग झाल्याच्या नंतर 6 महिन्यात त्याची लक्षणे दिसून येतात. आता आपल्याला प्रश्न असा पडतो, HIV म्हणजे काय. एच म्हणजे इम्युनो, मानवाशी संबंधित असणारा. आय म्हणजे इम्युनो डिफिशियन्सी, प्रतिकार शक्तीचा अभाव. आणि व्ही म्हणजे व्हायरस, म्हणजेच विषाणू. लक्षात असू द्या, या HIV या विषाणूची रक्तामध्ये ज्या असणाऱ्या पांढऱ्या पेशी, त्यांच्यावर माणसाचं जीवन आधारित असतं. तर त्या पेशी नष्ट करतात. हा आणि त्यामुळे माणसाला अनेक रोग होऊ शकतात. अनेक विविध प्रकारचे रोग उद्भवले जातात. तर या ठिकाणी HIV ची लागण झाल्याच्या नंतर 6 महिन्यात त्याची लक्षणं दिसून येतात. आणि पुढे त्याचा प्रसार कसा होतो ते आपल्याला मी या ठिकाणी सांगत आहे.
अनेक नारीसी होता रममाण, दूषित रुधिराय असते प्रमाण. दूषित सोयी शिरिंग उपकरण, अज्ञानात होई एडसची लागण. एडसची लागण होई गबाई, एडसची लागण. एडसची लागण होई गबाई, एडसची लागण.
तर मंडळी, या ठिकाणी असुरक्षित संभोग, त्याच्यामुळं अनेक एकापेक्षा अनेक स्त्रियांबरोबर रममाण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी दूषित रक्ताचा प्रमाण असतो. आणि दुसरी गोष्ट अशी की दवाखान्यामध्ये सुई शिरिंज असतात, त्याच्यामधून एखाद्या एड्सवाल्या माणसाची जर सुई दुसऱ्या चांगल्या माणसाला वापरली गेली इंजेक्शनाच्या वेळी, त्यावेळेला त्याच्यामधून सुद्धा लागण होऊ शकते माणसाला. असे अनेक प्रकार या ठिकाणी घडत आहेत. रोज मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यानं बघतो, कितीतरी माणसं मरतात या एड्समुळे. हा एकापेक्षा अनेक स्त्रिया दूषित रक्त असू शकतं आणि दुसरी गोष्ट अशी सुई आणि सिरिंज हे तपासलं पाहिजे. पुन्हा एका गावामध्ये घडलेली घटना मी आज आपल्या समोर सादर करणार आहे.
एका गावामध्ये एक वीर होता बलवान, जाम झाला होता अंग दुखीन, घेतले तेव्हा इंजेक्शन, प्रसार झाला सिरिंज मधून, एडसची लागण झाली त्याला, एडसची लागण, एडसची लागण,
एडसची लागण, एडसची लागण.
तर ग्रामीण मध्ये सत्य घडलेली घटना आहे. एका गावामध्ये एक पैलवान वीर होता, जवळजवळ 85 किलो वजन होतं त्या वीराचं. काय सांगायचं मंडळी, खूप अशी शक्ती सांभाळली होती आणि गरिबीतून आई वडिलांनी त्याला चांगलं असं सांभाळलं होतं. आणि त्याच्यामध्ये अंग दुखीनं तो जाम झाला आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी इंजेक्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यामधून त्या असणाऱ्या कीटाणूचा संसर्ग त्याला झाला आणि त्याला एड्सची लागण झाली. निरअपराध वीर, कधीच कुठल्या वेगळ्या रस्त्याने न जाणारा, त्याला या असणाऱ्या सिरिंजमुळे ही घटना घडली. त्यावेळेला सांगण्याचा प्रकार तो कसा,
त्याचे झाले होते नवीनच लग्न, पत्नी होती रूपवंती पावन, एकांत रमले दोघाचे मन, एचआयव्हीची झाली लागण, झाली त्याला लागण ग बाई बाई, झाली तिला लागण, झाली तिला लागण ग बाई बाई, झाली तिला लागण.
वीराचं नवीनच लग्न झालेलं होतं, हा जास्तीत जास्त 2 ते 3 महिने झाले असावेत आणि अशा अवस्थेत पत्नी ही तशीच रूपवंत होती आणि एकांतात त्या दोघांचं मन अगदी रमलेलं आहे आणि याच्यापासून त्या माऊलीला त्या असणाऱ्या कीटाणूंचा संसर्ग झाला, त्या असणाऱ्या जंतूंचा संसर्ग झाला आणि पतीचा असणारा एड्सचा रोग हा पत्नीला देखील आला. त्यावेळेला सर्व गणागोताला कळलं काय प्रकार आहे, सगळे त्यांना दूषणं लावू लागली. त्यावेळेला त्यानं शपथा घेऊन सांगितलं, माझ्या आईच्या निरीची शपथ आहे म्हणली मला, मी कधी वेगळ्या रस्त्याने गेलेलो नाही, दवाखान्यामध्ये हा प्रकार घडला आहे असं सांगितल्याच्या नंतर आईला हे खरं वाटलं. परंतु या मुलाचा रोग दुसऱ्याला होईल याची दक्षता त्यांनी पूर्णपणे घेतलेली आहे. त्यावेळेला आई म्हणते, माझं काय राहिलेलं आहे, या मुलाची जिवंत आहे तोपर्यंत खाणं पिणं आंघोळ पाणी सगळं मी करते. त्यावेळेला बायको म्हणते, आत्या नका, म्हातारं पाठीमागं आहे, त्यांच्यासाठी तरी निदान तुम्हाला जगावं लागेल, माझे पती मेल्याच्या नंतर मी कशाला जगू, हा माझी काही गरज नाही, मी स्वतः सेवा करते. हा म्हणून असणाऱ्या पत्नीनं पतीची सेवा केली आणि काही दिवसानंतर तिचा तो असणारा पती 85 किलो वजनाचा माणूस थोड्या दिवसात तो अगदी 2 ते 3 दिवसावर आलेला आहे. त्यावेळेला त्याचं वजन मोजलं, फक्त 22 किलो असं त्याचं वजन झालं. रिपोर्ट आहे त्याचा, काय सांगायचं मंडळी. आणि तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी संपला आणि त्याच्यानंतर 6 महिने नसणारी बायको देखील मेली. संपूर्ण आई वडिलाला तेवढाच मुलगा होता, कुळीचा दिवा विझला. असे प्रकार या एड्समुळे घडतात. तरी असणाऱ्या मंडळीला माझी नम्रतेची विनंती आहे, याच्यापासून सावध राहिलं पाहिजे म्हणून मी आता या ठिकाणी सांगत आहे.
म्हणून सावध व्हावे, दरवेळी रक्त तपासून घ्यावे, स्वतःस झाल्यास दुसऱ्यास सांगावे, एड्स मधून अनेकाला जगू द्यावे, अनेकाला जगू द्यावे जगिया, अनेकाला जगू द्यावे, अनेकाला जगू द्यावे जगिया, अनेकाला जगू द्यावे, अनेकाला जगू द्यावे जगिया, अनेकाला जगू द्यावे जगिया.
तर माझं सांगणं आहे, या एड्स पासून सावध व्हावं. दरवेळी दवाखान्यात गेल्याच्या नंतर रक्ताची तपासणी चांगल्या तज्ज्ञ डॉक्टराकडून करावी. स्वतः जर झाला असेल तर विनाकारण दुसऱ्या माणसालाही त्रास देऊ नये आणि दुसऱ्याला होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. अनेकाला जगण्याची संधी दिली पाहिजे. कारण का, स्वतःला आपल्याला झालाय मग दुसऱ्याला बी व्हावा असं कधी चितू नये. हा आपलंच संपलेलं आहे, आपलीच पायली भरलेली आहे, दुसऱ्याची भरवू नये अशी माझी विनंती आहे. आणि त्यावेळेला संसर्ग टाळण्यासाठी सांगण्याची गरज अशी आहे मंडळी, एड्स सुद्धा टाळू शकतो आपण, हे टाळण्यासाठी एक निष्ठ जोडीदाराची गरज आहे. हा, पती किंवा पत्नी या दोन्हींचं एक नातं असलं पाहिजे, दोन्हीचा एक विचार असला पाहिजे. नाहीतर पतीनं रात्री पत्नी बरोबर घरी व्यवस्थित व गोड बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी मैत्रिणी बरोबर पिक्चरला जायचं, असं जर घडत असेल तर एड्स व्हायला वेळच लागणार नाही. हा, एकनिष्ठ जोडीदाराची गरज आहे. आणि हे जर शक्य नसेल, तुम्हाला जर हे पाळता आलं नाही, तर निदान निरोधचा वापर करावा अशी माझी विनंती आहे या ठिकाणी डॉक्टरांच्या सांगण्यावरून. तर मंडळी, वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही याच्यामध्ये, प्रत्येकाच्या जीवनाचा प्रश्न आहे. हा, सपाट्याने तो रोग वाढत चाललेला आहे. तुम्ही म्हणाल काय एड्सवर चर्चा चाललेली आहे, पण नाही, गावोगावी प्रत्येक ठिकाणी याच्या सभा घेतल्या जातात, अनेक डॉक्टरांची चर्चा होते याच्यावर. हा मंडळी, असा जर देशात हा रोग पसरला गेला तर हे शासन कुणी चालवायचं, गादी कुणी चालवायची, ही शेती कुणी पिकवायची, राज्य कुणी करायचं, असंच जर प्रत्येकाला घडत गेलं, प्रत्येकाने जर स्वतःच्या जीवनाचा नाहीच विचार केला. हा, जोपर्यंत अंगामध्ये रक्त आहे, तरुण रक्त, ते सळसळत असतं. हा, त्याला कशाचीच आवश्यकता नसते. पण लक्षात घेण्यासारखा विचार आहे मंडळी, हे टाळलं पाहिजे. अशीच एक घटना एका ठिकाणी घडली, ती आणखी सत्य घडलेली आहे, पेपर आउट टीव्हीला झालेली घटना मी आपल्या समोर सांगणार आहे.
राजू नामक एक होता वीरा, आजार असतव दवाखान्यात गेला सत्वर, डॉक्टर होते अतिशहाने थोर, एड झाल्याचे सांगून फसविले घोर, फसविले घोर, जीवा त्याच्या वाटते हुर हुर, वाटते हुर हुर, जीवाला वाटते हुर हुर.
उर्वरित भागाला सुरुवात करीत आहे. या ठिकाणी राजू नामक जो मुलगा होता, तो काही कारणास्तव आजारी पडलेला होता आणि त्याला दवाखान्यात नेलं होतं. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर अतिशहाणे डॉक्टर त्यांनी सांगितलं की तुला एड्सची लागण झालेली आहे. त्यावेळेला त्याला घरी पाठवण्यात आलं. त्याच्या मनाला धास्ती बसली, आता मी मरणार. त्याला तीन मुली व एक मुलगा होता, सुंदर अशी पत्नी होती. तर मंडळी, तो मनात विचार करत आहे, या देशातलं आपलं खाणं पिणं सगळं संपलेलं आहे म्हणले. हा, आता आपण काळाच्या जबड्यामध्ये सापडणार, आपली मुलं पारकी होणार, सुंदर अशी पत्नी, तिचा वाली कोण आहे या जगतामध्ये. त्यावेळेला त्याला चैन पडेना, त्याची अवस्था काय झालेली आहे.
आणि झोप येणार रात्रंदिन, ध्यास झाला विचार करून मन, तीन मुली एक मुलगा पत्नी होती छान, देवाता कोण करील त्यांचं पालन, कोण करील पालन देवारी, कोण करील पालन, कोण करील पालन देवारी, कोण करील पालन.
काय सांगायचं मंडळी, विचारानं अगदी कावूर त्याच्या शरीरामध्ये पेटलेला आहे विचाराचं. आणि तो मनात विचार करत आहे, मी संपणार, माझ्यानंतर यांचा कोण वाली आहे, सगळेच संपवायचे म्हणले. हा, आणि तो राक्षसी वृत्तीचा विचार करू लागला. आणि मग हे कृत्य सत्य होणार नाही आपल्या हाताच्यानं. हा, कारण का, लहान लहान मुलं, सुंदर अशी पत्नी, तिच्याबरोबर प्रेमानं दिवस काढलेल्याची त्याला आठवण होऊ लागली, आणि असणाऱ्या पत्नीचा घात व मुलांचा घात कसा करू. तरी पण विचारानं तो हैराण झाला होता. नंतर तो दारू पिला, आणि दारू पिऊन रात्रीच्या वेळेला त्याने काय केलेलं.
एका रात्री त्यानं विचार केला, वृत्ती बदलण्यासाठी दारू तो पिला, पोरांच्या जीवावरी काळ उठला, उचलून डोक्यात पाटा घातिला, पाटा शिरी घातिला, पोरांच्या पाटा शिरी घातिला, पाटा शिरी घातिला.
काय सांगायचं मंडळी, त्या चारही मुलांच्या डोक्याचा चुराडा झाला, रक्ताची चिळकंडी भिंतीवर उडली. काय सांगायचं मंडळी, नंतर त्या नराधमाने पत्नीला पाहिलं आणि पत्नीला पाहून मोहित झाला. परंतु तो विचार करत आहे, चार मुलं संपल्याच्या नंतर हिला कशाला ठेवायची आहे. नंतर तिच्याही डोक्यामध्ये जोरात पाटा घातला आणि काय सांगायचं मंडळी, ती दवाखान्यामध्ये उपचार घेत असतानाच, दवाखान्यात उपचार घेत असतानाच ती माऊली मृत्यूच्या झपड्यामध्ये सापडली. आणि सांगण्याचा कर्तव्य तो पुढे काय आपण ऐकायचा आहे.
दोष देऊन आपल्या नशिबाला आपल्यामुळे कुळीचा दिवा विजला, शेवटचा खेळ पुरा केला, पत्नीच्या शिरी पाटा टाकीला, पाटा त्याने टाकीला पत्नीला, धाडीले स्वर्गाला, धाडीले स्वर्गाला पतीने, धाडीले स्वर्गाला.
पत्नी स्वर्गाला गेली. नंतर पोलीस स्टाफ त्या ठिकाणी आलेला आहे. हा सर्व पूर्णपणे त्या ठिकाणी तपासणी पाहणी केली त्या पोलिसांनी. त्यावेळेला ती चारी चारी मुलं अगदी चिरटली गेली होती. मुलगी, तीन मुली एक मुलगा आणि ती पत्नी या कुळीचा दिवा विजवला, घर ते ओसाड पाडलं. त्यावेळेला अनेक प्रकारे त्याची तपासणी मोठ्या सर्जन डॉक्टरकडून केल्याच्या नंतर असं समजलं की त्याला एड्स नव्हता. आणि ते सत्य आहे, तो मुलगा आजही अटक आहे. निस्ती एड्सची भीती, त्या भीतीनं हे प्रकार त्याने घडवला. मग स्वतः झाल्याच्या नंतर तो काय प्रकार होईल या जगतामध्ये सांगता येत नाही. मंडळी, या एड्समुळे जशी काय फुलाची माळ आहे तशी माणसांची माळ लागलेली आहे सध्या. गळ्यातल्या माळेला मणी कमी आहेत पण मृत्यूची संख्या जास्त आहे, लक्षात असू द्या. हा त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे,
एड्समुळे चालू आहे अनेकाची माळ, एड्सने पसरविले सर्वत्र जाळ, वा सावध बनू नका घाळ, एड्समुळे दुखी होती पत्नी आणि मुलं बाळ, होती मुलं बाळ दुखी गवाई, होती मुलं बाळ, होती मुलं बाळ दुखी गवाई, होती मुलं बाळ.
एड्सचं जाळं सर्व मृत्यू लोकात या पृथ्वी तलावर पसरलेलं आहे. तर आपण सावध झालं पाहिजे, घाळ बसू नये. एड्समुळे काय होतं तर असणारी पत्नी मुलं बाळं हे दुःखामध्ये होरपळली जातात. आणि पुन्हा पुन्हा जीवन आहे का? सुखी व समृद्ध जीवन जगावं, ईश्वराचं चिंतन करावं. हा एक पत्नी तोच या जगतामध्ये सुखी आहे, नाहीतर काय अवस्था सांगावी मंडळी. या ठिकाणी आणखी एका ठिकाणी घडलेली घटना आहे. आणि मंडळी माझं सांगणं आहे सगळ्यांना, रक्त किंवा रक्त घटक, एखाद्या माणसाला जर रक्त कमी असेल दवाखान्यामध्ये, जर रक्त भरण्याचं ठरवलं, रक्त घटक घेत असताना ते चांगल्या डॉक्टराकडून तपासून घेतले पाहिजे. आणि जर का एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला एड्सची लागण झालेली असेल आणि तो संसर्ग टाळण्याचा एक पर्याय आहे, गर्भधारणा त्या मातेनं टाळावी. कारण का? आपला असणारा एड्स रूपी रोग त्या असणाऱ्या पोटातल्या बालकालाही होऊ शकतो. आपल्यामुळं दुसराही जीव जातो. बाल हत्येचं पातक आपल्या डोक्यावर बसण्यापेक्षा गर्भधारणा टाळली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आणखी एका गावामध्ये घटना घडलेली आहे.
मंगळूर गावी एक होता सरपंच उदार, गोर गरिबांना होता त्याचा आधार, सुई सिरिंज मधून झाला प्रसार, गेले सोडून सर्वांना दुःख झाले फार, दुःख झाले फार जनतेला, दुःख झाले फार, दुःख झाले फार जनतेला, दुःख झाले फार.
मंगळूर या गावी एक उद्धार अंतकरणाचे सरपंच होते. फार ज्ञानी होते, गरीबाचे मायबाप होते। हा, एखाद्या माणसाला जर आजार असेल तर रात्री तेवढ्या रात्री गाडी काढायची, दवाखान्यापर्यंत माणसं पोहोचवायची, 10 पैसे कोणाकडून घ्यायचे नाहीत। एखाद्याची चूल बंद असेल, 150-200 रुपये किशात निघो, हातात येईल तेवढे पैसे द्यायचे, असा उदरनिर्वाह लोकांचा ते करत होते आणि त्या गावाला त्या परिसराला ते अगदी देवरूपी होते। पण काय आजार असतं, दवाखान्यात गेल्याच्या नंतर इंजेक्शनातून त्या सिरिंजमधून त्यांना त्या रोगाचा प्रसार झाला, 5-7 लाख रुपयाचा खर्च केला आणि मोठमोठे डॉक्टर बोलावून तपासलं, परंतु ती व्यक्ती हाती नाही लागली, काळाच्या जबड्यातून सुटू शकली नाही आणि त्याला कोणी सोडवलं नाही। मंडळी स्वर्गवासी झाले आणि सगळ्यांना दुःख झालं। आजही त्या गावची जनता हळहळते, आजही त्यांचं नाव निघत आहे। हा, अशा अवस्थेमध्ये शिवाजी धनगर, राम वाघमारे हे खूप दुःख व्यक्त करतात, ते माझे मित्र आहेत। सतेश डोंगरे त्यांचे बंधू आजही त्या ठिकाणी आहेत, फार दुःख व्यक्त करतात। पाठीमागे त्यांची पुण्यतिथी साजरी झाली। अशा अवस्थेत मायबाप आपण सांभाळून वागलं पाहिजे, ही माझी सांगणं आहे। त्यावेळेला सांगण्याचा प्रकार पुढे कसा, इडसरुगाला नाही उपचार, थकून गेले अनेक डॉक्टर, HIV म्हणजे मरणाच घर, ठेवा माझ ध्यानी प्रतिबंध हाच आधार, प्रतिबंध हाच आधार जीवाला, प्रतिबंध हाच आधार, प्रतिबंध हाच आधार जीवाला, प्रतिबंध हाच आधार। HIV ची लागण, एड्स ची लागण म्हणजे एकदम ते मृत्यूचं घर आहे। मंडळी एखाद्या पंक्तीमध्ये जेवायला बसलो आणि त्या जेवणामध्ये ताटामध्ये जर विष वाढलं, आपल्याला माहिती आहे ताटात विष वाढले आणि ते प्राशन केल्याच्या नंतर वाचल का कोणी, प्रत्यक्ष विष पेल्यावर वाचेल का? तसे विष बरं काहीतरी करून नीट करता येतो। दवाखान्यामध्ये विष पाजलेला माणूस नेला तर एका 1-2 तासामध्ये ते विष उतरलं जातं, सापाचं विष उतरलं जातं। हा, पण हे विष फार वाईट आहे। हा, एड्स झालेला कुठंच नीट होऊ शकत नाही। हा, माझी विनंती आहे सगळ्यांनी अगदी सावधगिरीनं वागलं पाहिजे। म्हणून मंडळी आपल्यासमोर सांगण्याचं तात्पर्य असं आहे, आपल्याला या ठिकाणी एड्स टाळायचा आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे।
जीवनात असावा एक वचनी जोडीदार, संसारी असावा दोघाचा एक विचार, एड्स रूपी काळ आला दुर्घर, एक निष्ठेने राहावे अशी माझी सांगण्याची विनंती। वागावा सदाचार घरामध्ये, असावा सदाचार, असावा सदाचार घरामध्ये, असावा सदाचार।
थोरा मोठ्याच्या गोष्टी ऐकाव्या, वडीलधाऱ्या माणसांनी सांगेल त्या पद्धतीने वागावं। हा, आईनं वडिलांनी जर सांगितलं बाबा रस्त्याने नीट बघून जावं, खाली बघून जावं, ठेस लागते, बोट फुटतं, आज कोण बघतो, कोण ऐकतो आई वडिलाचं? हा, सरळ म्हणणार रे काय कळतं माता म्हातारीला, मग याला सगळं कळतंय काय? हा, कोणाचं तरी ऐकलं पाहिजे, हा, कोणाचं तरी पाठीमागं चाललं पाहिजे। तर मंडळी लस नाही, औषध नाही, औषध उपचार सुखी जीवनाचा समृद्ध पाया प्रतिबंध हाच आधार। प्रतिबंधाशिवाय हे टाळणं अशक्य आहे। काही क्षण असे येतात, काय सांगायचं मंडळी, काही क्षण असे येतात जवान अवस्थेमध्ये फक्त तो आणि मी। हा, काय सांगायचं, तू मेरी मही तेरा दुनिया शे क्या लेना, अशी अवस्था होती। पण फार विचित्र घटना आहे, नाहीतर काय आता चाललंय जगतामध्ये, ए क्या बोलती तू आती क्या खंडाला, अरे काय खंडाळ्याला जाऊन भागते का, जमते खंडाळ्याला जाणं, काय होतंय, फार महागात पडतंय, लक्षात असू द्या। सांगण्याचं तात्पर्य असं आहे, माझं सांगणं आहे विनंतीचं व कळकळीचं सगळ्यांना,
तरुण मुलांनी, तरुण मुले मुलीनू राहावे सावधान, एड्स मुळे सर्व जग होत आहे हैराण, एड्स मुळे महाकाळ बसला आहे टपून, निरोगी बळकट बनवा आपले प्रिय जीवन, प्रिय आपले जीवना बाई बाई, प्रिय आपले जीवन, प्रिय आपले जीवना ग बाई बाई, प्रिय आपले जीवन, प्रिय आपले जीवन ग बाई बाई, प्रिय आपले जीवन।
माझे सांगणं आहे, तरुण मुलं व मुलींनो सावधान राहिलं पाहिजे. एड्समुळे जग हैराण होत आहे, खूपच त्रास आहे त्या एड्समुळे लोकांना. काय सांगायचं मंडळी, इतकी भीती निर्माण झाली ग्रामीणमध्ये, तर या तालुक्यामध्ये, एका तालुक्यामध्ये नाही नाही म्हटलं तर 200 ते 300 लोक रोज या एड्समुळे मरत आहेत. जिल्ह्याचं तर मापच नाही, मुंबईसारख्या सिटीत, पुणेसारख्या सिटीत तर सांगूच नका, मापच सापडणार नाही. आपल्यासारख्याचं कामच नाही ते माप काढण्याचं, अशी अवस्था आहे. तर फार सावधगिरीनं वागणं महत्वाचं आहे. आपल्यामध्ये काय घडलं पाहिजे, आपण तरुण आहात, यातून व्हायला हवं एक विश्वासाचं व प्रेमाचं, पती पत्नीचं अतूट नातं. अशा अनेक मैत्रीतून, स्वैर विचारातून लैंगिक संबंधाची इच्छा होते आणि याच्यातूनच गुप्त रोग या ठिकाणी होतात. एका गावामध्ये अशीच एक घटना घडली, ती आज आपल्याला ऐकायची आहे. अद्भुत घटना घडली एका गावात. आजारी असता एक पतिव्रता गेली दवाखान्यात, अशक्त असल्यामुळे भरले तिला रक्त. एचआयव्हीची लागण झाली, दुःख तिला जीवनात, दुःख तिला जीवनात झाले फार, दुःख तिला जीवनात, दुःख तिला जीवनात झाले फार, दुःख तिला जीवनात. काय सांगायचं मंडळी, अशीच अद्भुत घटना एका गावामध्ये घडली. एक माऊली, तिला 3 मुली होत्या आणि मुलंच नव्हतं त्यावेळेला, काय करावं. डॉक्टरकडे तपासण्यासाठी गेली. अशक्त असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं तुला मूल होईल, परंतु तुझ्या शरीरामध्ये रक्त कमी आहे, त्यावेळेला रक्त भरावे लागेल असं सांगताच ती तयार झाली. तिचे काही भाऊ होते, मोठमोठ्या नोकरीला होते, त्यांनी रक्त भरण्याचं ठरवलं आणि रक्त भरलेलं आहे आणि त्या रक्तामधूनच, त्या रक्त घटकामधूनच एच आय व्हीची लागीन झाली त्या ठिकाणी. काय सांगायचं, आणि तिला एवढं दुःख सहन करावं लागलं. ती अगदी हैराण होऊन गेली, कांद्याच्या काचोळ्याप्रमाणे तिची अवस्था झाली. आणि पुढे काही दिवसांनी तिला गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्याच्या नंतर एड्स रोग इतका पसरला, काय सांगायचं मंडळी. कुटुंब, आख कुटुंब, या कुटुंबाला देखील जीवित धोक्यात आहे. त्याच बाळांत झाली, त्यावेळेला सांगण्याचा कर्तव्य तो कसा. गर्भवती होता तिचं एक बाळ, गर्भात होत तिचं एक बाळ, त्याला ही लागण झाली मातेमुळं. मातेला घेऊन तो गेला बाळ. काय सांगायची मंडळी, काळ त्या मातेला घेऊन गेला. मातेमुळं आईचं पारक झालं बाळ, पारक झालं बाळ आई प्रेमाने, पारक झालं बाळ, पारक झालं बाळ ग बाई बाई, पारक झालं बाळ. काय सांगायचं मंडळी, या आईच्या प्रेमानं ते बाळ पारक झालं, आई सोडून गेली आणि त्या मुलालाही लागण झाल्यामुळं ते मुलंही संपलं. त्यावेळेला माझं सांगणं आहे, आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे. सैरवैरा वागती जण, भावाला ओळखीना पाटची बहीण, भाव जया असते माते समान, प्रत्येकाने वागावे शास्त्राप्रमाण. एड्समुळे होत आहे उद्ध्वस्त जीवन, आज्ञामुळे, अज्ञानामुळे उगीच भर मरती जन. एड्स पासून वाचवा प्राण ग बाई बाई, वाचवा प्राण, वाचवा प्राण ग बाई बाई, वाचवा प्राण. एड्स वेगानं पसरत आहे, रोज हजारो माणसं मरतात. याला एक निष्ठेचं व मर्यादेचं आणि सुख समृद्धी सौभाग्याचं नातं या ठिकाणी लागत आहे. त्यावेळेला सांगण्याचा प्रकार, परधन मानावे वमनाहुनी वमन, परश्री माता बघिनी समान, एक पत्नी व्रत पाळावे हे वचन, तयाचे होईल सुखी जीवन, होईल सुखी जीवन, तयाचे होईल सुखी जीवन, होईल सुखी जीवन, तयाचे होईल सुखी जीवन.
होईल सुखी जीवन, तयाचे होईल सुखी जीवन, होईल सुखी जीवन.
माझं सांगणं आहे एड्स विषय शास्त्रक्रियेची माहिती करून घ्या. कुटुंबातील सर्वांना, आप्तांना, मित्रांना ते कळवा. आणि ही माझी सांगणी कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला. प्रत्येकाचा जीव आहे रे मोलाचा, सत्य प्रसाद तो ईश्वराचा, साकर नका करू त्या एडसचा, भवसागराला तिसरा. काय सांगायचं मंडळी, फार विचित्र घटना आहे. माझं सांगणं आहे भवसागराच्या तिसऱ्या स्वरूपाचा पोहोचा, पहिल्या तीराला पोहोचा, सागराच्या पहिल्या तीराला पोहोचा, सागरा पोहोचा वे तीराला, पहिल्या तीराला पोहोचा. रूपी जीवनाच्या पहिल्या तीराला पोहोचलं पाहिजे. हा, निरोगी व बळकट भक्तिमय जीवन जगलं पाहिजे. माझं सांगणं आहे तुम्ही आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता, त्यासाठी आवश्यक लैंगिक शिक्षण, आरोग्य शिक्षण, स्वतः असणाऱ्या त्या एडसपासून बचाव करण्यासाठी काही ना काही उपाय तुम्ही करू शकता. अनेक डॉक्टराकडून त्याची माहिती घेऊ शकता. ही माझी विनंती आहे. कवन करे श्रोते प्रेमी मनोज राव, एड्स मुळे मुकले अनेक जीव, आता इतर जनाचे वाटे मला भेव, निरोगी जीवनाचा घ्यावा अनुभव, घेवा अनुभव वीरानो, घ्यावा अनुभव, घ्यावा अनुभव वीरानो, घ्यावा अनुभव, घ्यावा अनुभव वीरानो, घ्यावा अनुभव. अनेक जीव मरत आहेत, आता इतरांचं मात्र मला खरंच भीती वाटायला लागली आहे बरं का. कारण का, फार विचित्र घटना ह्या एड्समुळे घडायला लागलेल्या आहे. निरोगी जीवनाचा अनुभव घेतला पाहिजे. पती पत्नीचं प्रेमाचं व विश्वासाचं नातं निरोगीपणे टिकवा. आपली निवड फसू नका, वाईट आयुष्यात घुसू नका, मर्यादेच्या बाहेर हसू नका, अशी माझी विनंती आहे. त्यावेळेला सांगण्याचा प्रकार तो कसा, सज्ञानाचा सल्ला देतो नीट ठेवा ध्यानी, देश संरक्षणाचा ध्यास ठेवा मनी, मनोज बंधू गातो सद्गतीत कंटाणी, अहोरात्र सात करी वसंतीची लेखनी, वसंतीची लेखनी ग बाई बाई, वसंतीची लेखनी, वसंतीची लेखनी ग बाई बाई, वसंतीची लेखनी. प्रेमाचा सल्ला मी आपल्याला देत आहे. आपल्याला वाईट वाटण्याची काही गरज नाही. काही माता भगिनी असतील, काही काही बंधू असतील या ठिकाणी, हे ऐकून वाईट मानून घेण्याची काही आवश्यकता नाही बरं का. प्रत्येकालाच होतं अशातला भाग नाही. या जगतामध्ये अनेक वीर असे आहेत की ते स्वतः सुधरून प्रत्येक पाऊल अगदी विचार करून टाकणारी जनता या जगतामध्ये भरपूर आहे. सगळ्यांनाच मी हा सल्ला देत नाही, तर जे काही स्वतः ह्या विचारातून स्वतः वेगळ्या विचाराने जातो, स्वतः वेगळ्या रस्त्याने जातो, अशा भाविकांना माझं सांगणं आहे. त्यावेळेला असणाऱ्या वसंती भडकवाड हिच्या लेखणीतून असं व्यक्त मला करायचं आहे की खरंच प्रत्येकाने सावध व्हायला पाहिजे असं माझं कळकळीचं सांगणं आहे. त्यावेळेला प्रत्येकाला माझी नम्रतेची विनंती आहे. अभिप्राय आपले पत्राने पाठवा, एड्सला आपल्या देशातून हटवा, सुखी जीवनाची व्यथा एकदम मिटवा, मनोज मने खुला ठेवा, जुन्या शिकवणीचा बटवा, जुन्या शिकवणीचा बटवा वीरानो, जुन्या शिकवणीचा बटवा, जुन्या शिकवणीचा बटवा वीरानो, जुन्या शिकवणीचा बटवा.